सात दिवस जो नेम कर पाठ करे चितला हरिदास हरि कृपा से अवसी भक्ति को पा श्री रघुवीर भक्त हितकारी सुनि लीजे प्रभु अरज हमारी निश दिन ध्यान धरे जो कोई ता सम भक्त और नहीं होई धरे शिव जी मन माही ब्रह्मा इंद्र पार नहीं पाही जय 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 रघुनाथ कृपाला सदा करो संतन प्रतिपाला सुप्रभावती हूँ पुर जाना तव भुज दंड प्रचंड कृपाला रावण मारि सुरन प्रतिपाला तुम अनाथ के नाथ गोसाई दीनन के हो सदा सहाय ब्रह्मादिक तव पार न पावे सदा ईश तुम्हारो यश गावे ऋग्वेद भरत है साखी तुम भक्तन की लज्जा राखी गुण गावत शारद मन माही सुरपति ताको पार न पाही तुम्हार लेत जो कोई तासम धन्य और नहीं होई राम नाम है अपरंपारा चारिहु वेद न जाहि पुकारा नाम तुम्हारो लीनो तिनको प्रथम पूज तुम कीनो शेष रटत नित नाम तुम्हारा मही को भार शीष पर धारा समान रहत सो भारा पावन को तुम्हारो पारा भरत नाम तुम्हारो उर्धारो तासो कबहु नरण में हारो ನಾಮ ಶತ್ರುಹನ ಹೃದಯ ಪ್ರಕಾಶ ಸುಮಿರತ ಹೋತ ಶತ್ರು ಕರನಾಶ ಲಖನ ತುಮಾರೆ ಆಜ್ಞಾಕಾರಿ ಸದಾ ಕರತ ಸಂತನ ರಖವಾರಿ ತಾತೆರಣ ಜೀತೆ ನಹೀ ಕೋಯೀ ಯುದ್ಧ ಜುರೆ ಯಮಹೂ ಕಿ ನ ಹೋಯೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ಧರ ಅವತಾರ ಸಬ ವಿಧ ಕರತ ಪಾಪ ಕೋ ಛಾರಾ ನಾಮ ಪುನೀತಾ ಗಾಯೋ ಭುವನೇಶ್ವರಿ ಪ್ರಭಾವ ದಿಖಾಯೋ ಘಟ ಸೋ ಪ್ರಗಟ ಭೈ ಸೋ ಆಯಿ ಜಾಕೋ ದೇಖತ ಚಂದ್ರ ಲಜಾಯಿ ಪಾವ ಪಲೋಟತ ನವನಿಧಿ ಚರಣನ ಮೇ ಲೋಟತ ಸಿದ್ಧಿ ಅಠಾರಹ ಮಂಗಲಕಾರಿ ಸೋ ತುಮ ಪರ ಜಾವೆ ಬಲಿಹಾರಿ ರಹೂ ಜೋ ಅನೇಕ ಪ್ರಭುತಾಯಿ ಸೋ ಸೀತಾಪತಿ ತುಮಹಿ ಬನಾಯಿ ಇಚ್ಛಾ ತೇ ಕೋಟಿನ ಸಂಸಾರ ರಚತ ನ ಲಾಗತ ಪಲಕಿ ವಾರ ತುಮ್ಹರೆ ಚರಣನ ಚಿತ್ತ ಲಾವೆ ತಾಕೊ ಮುಕ್ತಿ ಅವಸಿ ಹೋ ಜಾವೆ ಜಯ 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 ಪ್ರಭು ಜ್ಯೋತಿ ಸ್ವರೂಪ ನಿರ್ಗುಣ ಬ್ರಹ್ಮ ಅಖಂಡ ಅನೂಪ ಸತ್ಯ 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 ವ್ರತ ಸ್ವಾಮಿ ಸತ್ಯ ಸನಾತನ ಅಂತರಯಾಮಿ ಸತ್ಯ ಭಜನ ತುಮ ಹರೋ ಜೋ ಗಾವೆ ಸೋ ನಿಶ್ಚಯ ಚಾರೋ ಫಲ ಪಾವೆ ಸತ್ಯ ಶಪಥ ಗೌರಿ ಪತಿ ಕೀನ್ಹಿ ತುಮನೆ ಭಕ್ತ ಹಿ ಸಬ ಸಿದ್ಧಿ ದೀನ್ಹಿ ಸುನಹು ರಾಮ ತುಮ ತಾತ ಹಮಾರೆ ತುಮಹಿ ಭರತ ಕುಲ ಪೂಜ್ಯ ಪ್ರಚಾರೆ ಹಿ ದೇವ ಕುಲ ದೇವ ಹಮಾರೆ ತುಮ ಗುರುದೇವ ಪ್ರಾಣ ಕೆ ಪ್ಯಾರೆ ಜೋ ಕುಛ ಹೋ ಸೋ ತುಮ ಹಿ ರಾಜಾ ಜಯ 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 ಪ್ರಭು ರಾಖೋ ಲಾಜಾ ರಾಮ ಆತ್ಮಾ ಪೋಷಣ ಹಾರೆ ಜಯ 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 ದಶರಥ ದುಲಾರೆ ज्ञान हृदय दो ज्ञान स्वरूप नमो नमो जय जय गणपति भूप प्रतापा नाम तुम्हार हरत संतापा सत्य शुद्ध देवन मुख गाया बजी दुंद भी शंख बजाया सत्य सत्य तुम सत्य सनातन तुम ही हो हमारे तन मन धन या को पाठ करे जो कोई ज्ञान प्रकटता के उर होई आवागमन मीटे तिहि केरा सत्य वचन माने शिव मेरा और आस मन में जो होई मन वांछित फल पावे सोई तिनहु काल जो ध्यान लावे तुलसी दल अरु फूल चढ़ावे साग पत्र सो भोग लगावे सो नर सकल सिद्धता पावे समय रघुवर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई श्री हरिदास कहे अरु गावे सो बैकुंठ धाम को जावे चालीसा जो भी पढ़ ले राम चरण को चित में धर ले जो भी इच्छा मन में हो मांगे सिद्ध सकल हो भाग्य भी जागे राम चालीसा जो पढ़े राम चरण चित लाए जो इच्छा मन में करे सकल सिद्ध हो जाए
पावन जय श्री राम।